नहेम्या अध्याय 12 शल्तियलाचा पुत्र जरुबाबेल आणि येशुआ यांच्या बरोबर ते जे याजक आणि लेवी आले ते हे आहेत: सराया, यिर्मया, एज्रा, अमर्या, मल्लूक, हत्तुश, शखन्या, रहूम, मरेमोत, इद्दो, गिन्नथोई, अबिया, मियामिन, माद्या, बिलगा, शमाया, योयारीब, अदया, सल्लू, अमोक, हिलकिया, यदया, हे लोक येशुआच्या कारकिर्दीत याजक आणि त्यांचे नातलग यांचे प्रमुख होते. लेवी असे: येशुआ, बिन्नुई, कदमियल, शेरेब्या, यहुदा आणि मतन्या. हे लोक तसेच मतन्याचे नातेवाईक देवाच्या स्तुती स्तोत्रांचे प्रमुख होते. बकबुक्या आणि उन्नी हे त्यांचे नातलग होते. देवाच्या स्तुती स्तोत्रांच्या वेळी हे दोघे त्यांच्या पलीकडे उभे राहत. येशुआ योयाकिमचा पिता, योयाकिम एल्याशिबाचा जन्मदाता, एल्याशिबाचा पुत्र योयादा, योयादाने योनाथानाला जन्म दिला आणि योनाथानाने यद्यवाला. योयाकिमाच्या काळात याजकांच्या घराण्यांचे मुख्य असलेले लोक पुढील प्रमाणे: सरायाच्या घराण्याचा प्रमुख मराया, यिर्मयाच्या घराण्याचा प्रमुख हनन्या, एज्राच्या घराण्याचा प्रमुख मशुल्लाम, अमर्याच्या घराण्याचा प्रमुख योहाहनान, मल्लुखीच्या घराण्याचा प्रमुख योनाथान, शबन्याच्या घराण्याचा प्रमुख योसेफ, हरीमच्या घराण्याचा प्रमुख अदना, मरामोथच्या घराण्याचा प्रमुख हेल्कई, इद्दोच्या घराण्याचा प्रमुख जखऱ्या, गिन्नथोनच्या घराण्याचा प्रमुख मशुल्लाम, अबियाच्या घराण्याचा प्रमुख जिखरी, मिन्यामिन आणि मोवद्या यांच्या घराण्याचा प्रमुख पिल्तय, बिलगाच्या घराण्याचा प्रमुख शमुआ, शमायाच्या घराण्याचा प्रमुख यहोनाथान, योयारीबच्या घराण्याचा प्रमुख मत्तन्नय, यदयाच्या घराण्याचा प्रमुख उज्जी, सल्लूयाच्या घराण्याचा प्रमुख कल्लय, अमोकच्या घराण्याचा प्रमुख एबेर, हिल्कियाच्या घराण्याचा प्रमुख हशब्या, यदयाच्या घराण्याचा प्रमुख नथनेल, एल्याशिब, योयाद, योहानन व यद्दवा यांच्या काळात जे लेव्यांच्या आणि याजकांच्या घराण्यांचे प्रमुख होते त्यांची नावे पारसी राजा दारियावेश याच्या कारकिर्दीत लिहून ठेवलेली आहेत. लेवी घराण्यातील वंशजांच्या कुटुंब प्रमुखांची नावे एल्याशिबाचा पुत्र योहानन याच्या काळापर्यंत इतिहासाच्या पुस्तकात लिहिलेली आहेत. लेव्यांचे प्रमुख असे होते: हशब्या, शेरेब्या, कदमियलाचा पुत्र योशुआ आणि त्यांचे भाऊ देवाची गौरव गीते आणि स्तोत्रे गाण्यासाठी त्यांच्या पलीकडे उभे राहत. समूह समूहाने दाद देत, कारण देवाचा मनुष्य दावीद याची तशीच आज्ञा होती. दरवाजांच्या पलीकडच्या कोठारांवर पहारे करणाऱ्या द्वारपालांची नावे अशी: मतन्या, बकबुक्या, ओबद्या, मशुल्लाम, तलभोन, अक्कूब. हे द्वारपाल योयाकिमच्या कारकिर्दीत सेवेत होते. योयाकिम हा येशुआचा पुत्र आणि येशुआ योसादाकाचा, नहेम्या हा अधिकारी आणि एज्रा हा याजक व लेखक यांच्या काळात द्वारपाल होते. यरुश्लेमीची तटबंदीची भिंत लोकांनी समर्पण केली. त्यांनी सर्व लेव्यांना यरुश्लेमेला एकत्र आणले. यरुश्लेमीची भिंत अर्पण करायच्या समारंभासाठी हे लेवी आपापल्या गावाहून आले. देवाची स्तुती गीते आणि धन्यवादी गीते गाण्यासाठी ते आले. त्यांनी झांजा, सतार व वीणा ही वाद्ये वाजवली. शिवाय सर्व गायक देखील यरुश्लेम भोवतालच्या नटोफाती प्रांतातून यरुश्लेमेला आले. नटोफा, बेत गिलगाल, गिबा आणि अजमावेत ही ती गावे होत. यरुश्लेम भोवतालच्या प्रदेशात या गायकांनी आपल्यासाठी ही छोटी गावे वसवली होती. नंतर याजक व लेवी यांनी समारंभपूर्वक स्वतःचे शुद्धीकरण केले. त्यानंतर त्यांनी बाकीचे लोक, वेशी, यरुश्लेमची भिंत यांनाही शुद्ध करण्याचा समारंभ केला. यहुदाच्या नेत्यांना मी वर जाऊन तटबंदीवर थांबायला सांगितले आणि देवाला धन्यवाद देण्यासाठी गायकांचे दोन मोठे वृंदही मी नेमले. त्यातील एक गट राखेच्या ढिगाच्या वेशीकडे उजवीकडे असलेल्या भिंतीवर गेला. होशया आणि यहुदाचे निम्मे अधिकारी त्यांच्या मागोमाग गेले आणि अजऱ्या, एजरा, मशुल्लाम, यहुदा, बन्यामीन, शमाया, यिर्मया हेही त्यांच्या पाठोपाठ गेले. काही याचकांचे पुत्र त्यांच्या पाठोपाठ रणशिंग वाजवत भिंतीकडे निघाले. जखर्या देखील त्यांच्या मागे निघाला. आसाफाचा पुत्र जक्कूर, जक्कूरचा पुत्र मिखाया, मिखायाचा पुत्र मतन्या, मतन्याचा पुत्र शमाया आणि शमायाचा पुत्र योनाथान, योनाथानाचा पुत्र जखर्या. आसाफाचे भाऊ म्हणजे शमाया, अजरेल, मिल्लई, गिल्लई, माई नथनेल, यहुदा, हनानी हेही वाद्ये घेऊन निघाले. ही वाद्ये देवाचा मनुष्य दावीद याने केली होती. एजरा हा लेखक त्यांच्या पुढे होता. झऱ्याच्या वेशीपाशी ते पोहोचले. पायऱ्या चढून ते दावीद नगरापर्यंत गेले. नगराच्या तटबंदीच्या भिंतीवर ते होते. दाविदाच्या घरावरून चालत जाऊन ते पाण्याच्या वेशीकडे गेले. स्तुती गाणाऱ्या गायकांचा दुसरा गट दुसऱ्या दिशेला डावीकडे निघाला. भिंतीच्या वर ते पोहोचेपर्यंत मी त्यांच्या पाठोपाठ होतो. अर्धे लोकही त्यांच्या मागोमाग गेले. भट्ट्यांच्या दुर्गावरून ते रुंद कोटाकडे गेले. मग ते पुढील वेशीवरून गेले. एफ्रायमाची वेस, जुनी वेस, मत्स्य वेस, हनानेल बुरुज आणि हमया बुरुज यांच्यावरून ते पुढे गेले. मेंढरांच्या वेशीपर्यंत जाऊन पहाऱ्याच्या वेशीजवळ ते थांबले. मग स्तुती गाणाऱ्या गायकांचे दोन्ही समूह देवाच्या मंदिरात आपापल्या जागी गेले. मी माझ्या जागी निम्म्या अधिकाऱ्यांसमवेत उभा राहिलो. अधिकाऱ्यांपैकी निम्म्यांनी मंदिरातील आपापल्या जागा घेतल्या. मग याजक आपापल्या जागी उभे राहिले. इल्याकिम, मासेया, मिन्यामिन, मिखाया, एलोयनाई, जखर्या, हनन्या या याचकांजवळ त्यांचे रणशिंग होते. मग मासेया, शमाया, एलाजार, उज्जी, यहोहानन, मल्खिया, एलाम व एजेर हे याजक मंदिरात आपापल्या जागी उभे राहिले. मग इज्रायच्या अधिपत्याखाली या दोन्ही गायक गटांनी गायनाला सुरुवात केली. या खास दिवशी याचकांनी बरेच यज्ञ केले आणि आनंदोत्सव केला. सर्वजण अतिशय आनंदात होते कारण देवाने सर्वांना आनंदित केले होते. स्त्रिया आणि बालके सुद्धा अतिशय हर्षभरीत झाली होती. दूरवरच्या लोकांसही यरुश्लेम मधला आनंदाचा जल्लोष ऐकू येत होता. त्या दिवशी भांडार, अर्पणे, प्रथम फळे, दशांश यांच्या कोठारांवर अर्पणे गोळा करण्यासाठी लोकांच्या नेमणुका केल्या. त्या अर्पणातील काही भाग याजक व लेवी यांच्यासाठी नियमशास्त्राप्रमाणे होता. समोर उभ्या असलेल्या याजक व लेवी यांच्यासाठी यहुदातील लोकांनी आनंद केला. याजक आणि लेवी यांनी देवासाठी करायची ती सर्व कृत्ये केली. लोकांच्या शुद्धीकरणाचे विधी पार पाडले. दाविद आणि शलमोन यांच्या आज्ञेवरून गायक व द्वारपाल यांनी आपली कामगिरी बजावली. फार पूर्वी दाविदाच्या आणि आसाफाच्या काळी गायकांचे प्रमुख नेमले होते आणि त्यांच्या जवळ देवाची स्तुती गीते आणि धन्यवाद गीते होती. अशा प्रकारे जरुबाबेल आणि नहेम्या यांच्या काळात समस्त इस्रायली लोकांनी गायक आणि द्वारपाल यांच्यासाठी रोजच्या रोज लागेल ते दिले. इतर लेव्यांसाठीही लोकांनी काही भाग बाजूला ठेवला आणि अहरोनाच्या वंशजांसाठी लेव्यांनी काही भाग वेगळा ठेवला.